चीनी मंडी .com पॉडकास्ट।
आता मका आधारित इथेनॉल तयार करण्यावर ब्राझीलचं लक्ष केंद्रित। ब्राझील, जिथं उसाच्या रसानं इथेनॉल उत्पादन करतात, आता मक्यापासून इथेनॉल तयार करणार। देशातील सर्वात मोठ्या साखर आणि इथेनॉल उत्पादकांपैकी साओ मार्टिनो SA गोईस राज्यात कॉर्नपासून इथेनॉल तयार करण्यासाठी सुविधा तयार करण्याची योजना आहे। गेल्या 5 वर्षात ब्राझीलमध्ये मका रोपांमध्ये वाढ दिसून आली, कारण शेतकरी उन्हाळ्यात सोयाबीनचं आणि हिवाळ्यात कॉर्नची निवड करतात। या प्रकल्पामध्ये कंपनीनं 350 मिलियन रियल गुंतवणूक करण्याची अपेक्षा केली आहे आणि कंपनीनं बांधकामासाठी अपेक्षित टाईमलाईन जाहीर केली नाही।